ईमान आणण वारा ख़ुदा साण गॾु रहंदा। जंहिं माण्हू जो ख़ुदावंद यसू ते ईमान आहे, मरण खां पोइ उन जो रूह आसमान ते वेंदो, छो त ख़ुदावंद यसू उन जा गुनाह पहिरीं ई धोई चुको हो। जेको माण्हू जनाब यसू ते ईमान नथो रखे, मौत खां पोइ उन जो रूह बाह जी सज़ा भोगींदो, छो त उन वक़्त ताईं हू गुनाह जी हालत में हो। मरण खां पोइ अव्हां केॾां वेंदा? जेकॾहिं जनाब यसू अव्हां खे हिकु नओं माण्हू बणाए छॾियो आहे ऐं अव्हां जा गुनाह वठी छॾिया आहिनि, त अव्हां खे डिॼण जी ज़रूरत नाहे, छो त ईमान आणण वारा डिॼंदा नाहिनि।